भाग 33 जर आम्ही पाप करा. लूक याचा 15 अध्याय 11-32 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 7-9 वचन. ज्यावेळेस एक विश्वासणारा पाप करा त्यावेळेस काय होईल? येशूने एक गोष्ट आखी. एक तरुण सोराने आपले घर सोडी दिना आणि दूर परदेशात घ्यात व तिकडे वाईट गोष्टी त्यांनी करत, त्यांनी व्यभिचार करात आणि त्यांनी बहासनं दिलेला पैसा सगळा वाईट गोष्टीत घालवात. ता दुष्काळ पडणार, तो गरीबहीना आणि भुकला मरूला लागला. मग त्याला समजणार, मी परमेश्वराविरुद्ध व माझ्या बहासनाविरुद्ध पाप करा त्याला पश्चाताप हिना. तो त्याने बहासकडं घर परत गया. त्याने वाईट गोष्टी करलेल्या होत्या तरी त्याने बहासनी त्यावर प्रेम करा. त्याने आपल्या मुलाला क्षमा करी. आम्ही पाप हिना तर आपण खऱ्या अंतकरणापासून पश्चाताप करून आमने पापापासून मागे फिरवला पाहिजे, तरच परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. येशूने आखा, जो पापापासून मागं फिरा त्यासाठी स्वर्गात आनंद हिना.